प्रकटीकरण अध्याय 9। पाचव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला, तेव्हा मी आकाशातून एका ताऱ्याला पृथ्वीवर पडताना पाहिले। अथांग दऱ्याकडे नेणाऱ्या खोल बोगद्याची किल्ली त्याला देण्यात आली। मोठ्या भट्टीतून धूर यावा तसा त्या बोगद्यातून धूर येऊ लागला। बोगद्यातून येणाऱ्या धुरामुळे सूर्य आणि आकाश काळे झाले। मग धुरातून टोळधाड पृथ्वीवर आली। त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखा दंश करण्याचा अधिकार दिला होता। टोळांना सांगण्यात आले होते की त्यांनी गवताला, रोपांना किंवा झाडांना हानी पोहोचवू नये। ज्या लोकांच्या कपाळावर देवाचा शिक्का मारण्यात आला नसेल त्यांनाच चावण्यास त्यांना सांगण्यात आले होते। या टोळांना लोकांना वेदना देण्यासाठी 5 महिने वेळ दिला होता, अधिकार दिला होता, पण त्यांना लोकांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता। त्यांच्या दंशाने ज्या वेदना होत त्या वेदना विंचवाने डंक मारल्यावर होतात तशा होत होत्या। या दिवसात अनेक जण मरण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना तो सापडणार नाही। त्यांना मरावेसे वाटेल, पण मरण त्यांच्यापासून लपून राहील। युद्धासाठी तयार असलेल्या घोड्यांसारखे टोळ दिसत होते। त्यांच्या डोक्यांवर त्यांनी सोनेरी मुकुटासारखे काही घातले होते। त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे दिसत होते। त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते। त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते। त्यांची छाती लोखंडी उरस्त्राणासारखी चिलकतासारखी दिसत होती, आणि त्यांच्या पंखाचा आवाज युद्धात वेगाने धावणाऱ्या अनेक घोड्यांच्या रथासारखा होता। त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या। लोकांना 5 महिने वेदना देण्याची त्यांच्या शेपटीत ताकद होती। टोळांचा एक राजा होता। हा राजा अथांग दऱ्याचा दूत होता। यहुदी भाषेत त्याचे नाव अबुदोन आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपोलोन विध्वंसमूलक होते। पहिले मोठे संकट आता येऊन गेले होते। आणखी 2 मोठी संकटे येणार आहेत। 6व्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला, तेव्हा मी देवासमोर असलेल्या सोनेरी वेदीवरून 4 पैकी 1 शिंगापासून येणारा आवाज ऐकला। तो आवाज त्या 6व्या दूताला ज्याच्याकडे कर्णा होता त्याला म्हणाला,
फरान नदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत सोड।
ते 4 देवदूत या घटकेसाठी, या दिवसासाठी, या महिन्यासाठी, या वर्षासाठी तयार ठेवले होते। पृथ्वीवरील 1/3 लोकांना मारण्यासाठी हे देवदूत सोडण्यात आले। घोडदळाची संख्या मी ऐकली, तो 20 कोटी इतके घोडदळ होते। माझ्या दृष्टांतात मी घोडे आणि घोड्यांवर असलेले स्वार पाहिले। ते अशा प्रकारे दिसत होते, तांबड्या रंगाचे गडद निळे आणि पिवळे असे त्यांचे उरस्त्राण चिलकत होते। घोड्यांची मस्तके सिंहाच्या मस्तकासारखी दिसत होती। घोड्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधरस येत होते। घोड्यांच्या तोंडातून येणाऱ्या या 3 पिढ्या अग्नी, धूर व गंधरस यामुळे पृथ्वीवरील 1/3 लोक मारले गेले। घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात तशी त्यांच्या शेपटीत सुद्धा होती। त्या शेपट्या सापासारख्या असून त्यांना दंश करण्यासाठी डोके होते। ते लोकांना जखमी करत असत। इतर लोकांना या वाईट गोष्टीमुळे मारले गेले नाहीत, पण तरीही या लोकांनी आपले अंतकरणे व जीविते बदलली नाहीत, आणि आपल्या हातांनी ज्या गोष्टी ते करीत होते त्यापासून वळले नाहीत। ते सैतानाची म्हणजे सोने, चांदी, तांबे, दगड आणि लाकूड यांच्या मूर्तीची ज्या पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत व चालू शकत नाहीत अशांची भक्ती करण्याचे त्यांनी थांबवले नाही। या लोकांनी इतरांना मारण्यापासून आपली अंतकरणे बदलली नाहीत। खून, चेटके तसेच लैंगिक पापांपासून आणि चोरीपासून परावृत्त झाले नाहीत।